इश्क बुलावा। भाई प्यार का बुलावा जो है वो कभी भी आ सकता है, क्योंकि प्यार तो कभी भी कहीं पर भी हो सकता है। हंसी तो फंसी से सुपरहिट गाना आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट्स 93.5 रेड एफएम। मी जो प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी अजून सुद्धा कॉल्स येत आहेत, चला ऐकूयात कोण आहे फोन लाईन वर। हॅलो
हॅलो,
हा कोण बोलतोय?
मी ओमकार बोलतोय।
ओमकार कुठून बोलतोयस?
मी बजाज नगर।
काय करतोस आणि तू?
मी सध्या 12वीत आहे।
अच्छा, मग अभ्यास कसा सुरू आहे?
हो चांगला चालू आहे।
ठीक आहे, सांग चल उत्तर काय याच्या प्रश्नाचं।
ते फिल्मचं नाव आहे मिस्टर इंडिया।
नक्की?
हो।
पाहिलाय तू मूवी?
हो।
ओके, थँक्यू सो मच।
थँक्यू।
हॅलो
हॅलो,
हा कोण बोलतोय?
हा मी शीतल बोलते, राजनगरवरून।
शीतल काय करतेस तू?
मी लेक्चरर आहे।
अच्छा, सांग उत्तर काय आजच्या प्रश्नाचं।
मेरी बीवी का जवाब नाही।
नक्की?
होय।
किती वेळा पाहिला मूवी?
मी मूवी नाही पाहिलेला, पण ते टीव्हीवर वगैरे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे चालू असतात त्यावेळेस पाहिलेला फक्त।
अच्छा ओके, चलो थँक्यू सो मच।
ओके थँक्यू।
हाँ तो भाई, थोड़ा सा जो है वो कंफ्यूजन कर दिया है श्रीदेवी जी और अक्षय कुमार की मूवी के नाम में। बहुत सारे लोगों ने सही जवाब दिए हैं, लेकिन कुछ लोगों ने गलत जवाब दिया था। सो अब सही जवाब क्या है बताऊंगी आपको, लेकिन आफ्टर सम सुपरहिट ट्रैक्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।